दुसरे शमुएल अध्याय 19. लोकांनी ही बातमी यवाबाला सांगितली. ते त्यास म्हणाले, राजा अब्शालूमसाठी शोक करत आहे, तो फार दुःखात आहे. दाविदाच्या सैन्याने त्या दिवशीची लढाई जिंकली होती, पण लोकांसाठी मात्र तो दुःखाचा दिवस ठरला. राजा आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दुःखात आहे हे ऐकून लोक फार खिन्न झाले. ते शांतपणे नगरात परतले. युद्धात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते. राजा आपला चेहरा झाकून घेऊन आपला मुलगा अब्शालूम याच्या नावाने माझ्या मुला अब्शालूमा असा मोठ्याने आक्रोश करत होता. यवाब राजाच्या निवासस्थानी आला आणि त्यास म्हणाला, आपल्या सेवकांना तुम्ही आज मान खाली घालायला लावली आहे. तुमच्या सेवकांनी तुमचा जीव वाचवला. तुमचे पुत्र, कन्या, पत्नी, पत्नी दासी यांचे प्राण वाचवले. ज्यांनी तुमचा द्वेष केला त्यांच्यावर तुम्ही प्रेम दाखवता आहात, आणि ज्यांनी तुमच्यावर लोभ केला त्यांना तुम्ही दूर सारता आहात. तुमची माणसे, तुमचे सेवक यांना तुमच्या दृष्टीने काही किंमत नाही, हे तुमच्या वागण्यावरून स्पष्ट झाले आहे. आज अब्शालूम जगला असता आणि आम्ही सर्व मरण पावलं असतो तर तुम्हास फार आनंद झाला असता असे दिसते. आता उठा आणि आपल्या सेवकांशी बोला, त्यांना प्रोत्साहन द्या. आताच उठून तुम्ही हे ताबडतोब केले नाही तर आज रात्रीपर्यंत तुमच्या बाजूला एकही मनुष्य उरणार नाही, याची मी परमेश्वरासमक्ष ग्वाही देतो. आणि हा तुमच्या बालपणापासूनच्या आयुष्यातला सर्वात मोठा आघात असेल. तेव्हा राजा उठून वेशीपाशी गेला. राजा तिथे आल्याची खबर सर्वत्र पसरली. तेव्हा सर्वजण राजाच्या दर्शनाला जमले. अब्शालूमला पाठिंबा देणारे सर्व इस्रायल लोक आपापल्या ठिकाणी पळून गेले होते. इस्रायलाच्या सर्व घराण्यातील लोक आता बोलू लागले, पलिष्टी आणि आपले इतर शत्रू यांच्यापासून राजा दाविदाने आपल्याला संरक्षण दिले, पण तो अब्शालूमापासून पळून गेला. म्हणून अब्शालूमची आपण राज्य करण्यासाठी निवड केली, पण तो आता लढाईत मरण पावला आहे. तेव्हा आपण आता पुन्हा दाविदाला राजा करू. सादोक आणि अब्याथार याचकांना राजा दाविदाने निरोप पाठवला. यहुदातील वडीलधाऱ्यांशी बोला, त्यांना सांगा, राजा दाविदला गादीवर आणायला तुम्ही शेवटचे घराणे आहात का? राजाने पुन्हा परतण्याविषयी सर्वच इस्रायल लोकांची बोलणी चाललेली आहेत. तुम्ही माझे बांधव, माझ्या कुटुंबातील आहात, मग राजाला परत आणणारे तुम्ही शेवटचे घराणे आहात काय? आणि अमासास सांगा, तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात. यवाबाच्या जागी सेनापती म्हणून मी तुमची नेमणूक केली नाही, तर देव मला शासन करो. दाविदाने यहुदातील सर्व लोकांच्या हृदयाला हात घातला, त्यामुळे ते सर्व एक दिलाने राजी झाले. यहुदी लोकांनी राजाला संदेश पाठवला की तुम्ही आणि तुमचे अधिकारी सेवक यांनी माघारे यावे. मग राजा दाविद यार्देन नदीपाशी आला. यहुदातील लोक त्याला भेटायला गिलगाल येथे आले. राजाला यार्देन नदी पार करून आणण्याचा त्यांचा हेतू होता. गेराचा पुत्र शिमी हा बन्यामिनी होता, तो बहुरीम येथे राहत असे. यहुदातील लोकासही राजाची भेट घ्यायला तो लगबगीने आला. बन्यामिनच्या वंशातील 1000 माणसेही त्याच्या बरोबर आली. शौलाच्या घराण्यातील सेवक सिबा हाही आला. आपले 15 पुत्र आणि 20 नोकर यांनाही त्याने बरोबर आणले. राजा दाविदाला भेटायला हे सर्व यार्देन नदीजवळ तत्काळ पोहोचले. राजाच्या कुटुंबियांना उतरून घ्यायला ते यार्देनीच्या पलीकडे गेले. राजाला हवे ते करायला ते तयार होते. राजा नदी ओलांडत असताना गेराचा मुलगा शिमी त्याच्या भेटीला आला. शिमीने राजाला जमिनीपर्यंत लावून अभिवादन केले. तो राजाला म्हणाला, स्वामी, माझ्या हातून घडलेल्या अपराधांचा विचार करू नका. महाराज, तुम्ही यरुश्लेम सोडून गेलात तेव्हाची माझी कृत्ये विसरून जा. आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे. म्हणून पहा, आज माझ्या स्वामी राजांच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे. पण सरुवेचा मुलगा अभिषय म्हणाला, परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले तेव्हा त्यास ठारच करायला हवे. दावीद म्हणाला, सरुवेच्या मुलांनो, मी तुमच्या बरोबर कसे वागलो? तुमचे हे बोलणे आज माझ्या विरुद्ध आहे. इस्रायलामध्ये कोणालाही ठार केले जाणार नाही, कारण आज मी इस्रायलाचा राजा आहे. मग राजा शिमीला म्हणाला, तू मरणार नाहीस, आपण शिमीचा वध करणार नाही. असे राजाने शिमीला वचन दिले. शौलाचा नातू मफीबोशेत राजा दाविदला भेटायला आला. राजा यरुशलेम सोडून गेला तेव्हापासून तो सुखरूप परतेपर्यंत मफीबोशेतने स्वतःकडे फार दुर्लक्ष केले होते. त्याने दाढी केली नाही, पायांची निगा राखली नाही की कपडे धुतले नाही. मफीबोशेत यरुशलेमेहून आला तेव्हा राजा त्यास म्हणाला, मी तेथून निघालो तेव्हा तूही माझ्या बरोबर का बाहेर पडला नाहीस? मफीबोशेतने सांगितले, महाराज, माझ्या नोकराने सिबाने मला फसवले. त्यास मी म्हणालो, मी पांगळा आहे तेव्हा गाढवावर खोगीर चढव, म्हणजे त्यावर बसून मी राजा बरोबर जाईन. पण त्याने माझ्याशी लबाडी केली, माझ्या विरुद्ध तुमचे कान फुंकले. पण स्वामी, तुम्ही देवदूतासारखे आहात, आपल्याला योग्य वाटेल ते करा. माझ्या बापाचे सर्व घराणे स्वामी राजा समोर मृतवत होते, तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणाऱ्यांमध्ये नेमणूक केली. महाराजांजवळ आणखीन दाद मागायचा मला काय हक्क आहे? तेव्हा राजा मफीबोशेतला म्हणाला, आता आपल्या अडचणीविषयी आणखी काही सांगू नकोस. आता माझा निर्णय ऐक, तू आणि सिबा जमीन विभागून घ्या. मफीबोशेत राजाला म्हणाला, महाराज, ती सगळी जमीन खुशाल सिबाला घेऊ द्या. माझे धनी सुखरूप परत आले, यामध्ये सगळे आले. गिलादाचा बर्जिल्य रोगलीमहून आला. दाविदाला तो यार्देन नदीच्या पलीकडे पोचवायला आला. बर्जिल्याचे वय झाले होते, तो 80 वर्षांचा होता. राजा दाविदाचा मुक्काम महनाइम येथे असताना त्याने दाविदाला अन्नधान्य आणि इतर गोष्टी पुरवल्या होत्या. श्रीमंत असल्यामुळे तो एवढे करू शकला. दावीद त्यास म्हणाला, नदी उतरून माझ्या बरोबर चल. तू यरुशलेमेमध्ये माझ्या बरोबर राहिलास तर मी तुझा सांभाळ करीन. पण बर्जिल्य राजाला म्हणाला, तुम्हास माझे वय माहीत आहे ना? यरुशलेम्यापर्यंत मी तुमच्या बरोबर येऊ शकेन असे तुम्हास वाटते का? मी 80 वर्षांचा आहे. वार्धक्यामुळे मी आता बऱ्या वाईटाची पारख करू शकत नाही. खातो पितो त्याची चव सांगू शकत नाही. गाणाऱ्या स्त्री पुरुषांच्या आवाजाला दाद देऊ शकत नाही. राजा, माझ्या राजा, तुमच्या मागे लोढणे कशाला लावून देऊ? आता मला तुमच्याकडून अनुग्रहाची अपेक्षा नाही. मी तुझा सेवक यार्देन नदी उतरून तुमच्या बरोबर येतो. राजाने अशा प्रकारे या बक्षिसाने परतफेड का करावी? पण मला तुम्ही परत घरी जाऊ द्या, म्हणजे माझ्या गावात मी देह ठेवीन आणि माझ्या आई वडिलांच्या कबरेतच माझे दफन होईल. पण किमानला आपला चाकर म्हणून बरोबर घेऊन जाऊ शकता. महाराज, आपल्या मर्जीप्रमाणे त्यास वागवा. तेव्हा राजा म्हणाला, तर किमान माझ्या बरोबर येईल, तुला स्मरून मी त्याचे भले करीन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. राजाने बर्जिल्यचे चुंबन घेऊन त्यास आशीर्वाद दिले. बर्जिल्य आपल्या घरी परतला. राजा इतर लोकांबरोबर नदी ओलांडून पलीकडे गेला. नदी ओलांडून राजा गिलगाल येथे आला. किमहाम त्याच्या बरोबर होता. यहुदाचे सर्व लोक आणि निम्मे इस्रायल लोक राजाला नदी ओलांडून पोहोचवायला आले. सर्व इस्रायल लोक राजाकडे आले. ते म्हणाले, आमचे बांधव यहुदी यांना तुमचा ताबा घेऊन तुम्हास आणि तुमच्या कुटुंबियांना यार्देन पार करून आणले असे का? तेव्हा सर्व यहुदी लोकांनी त्या इस्रायल लोकांस सांगितले, कारण राजा आमच्या जवळचा आप्त आहे. तुम्हास एवढा राग काय यावा? आम्ही राजाचे अन्न खाल्ले काय, ज्यासाठी आम्हास काही द्यावे लागेल? किंवा त्याने आम्हास काही बक्षीस दिले काय? इस्रायल लोक म्हणाले, आमच्याकडे दाविदाचे 10 हिस्से आहेत. तेव्हा तुमच्यापेक्षा आमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे, असे असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलेत असे का? आम्हास तुच्छ लेखले व राजाला परत माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला घेतला नाही? इस्रायलींपेक्षाही यहुदींची भाषा कठोर होती.